एहेस्केल अध्याय 11. नंतर परमेश्वर देवाच्या घराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे देवाच्या आत्म्याने मला उचलून नेले, आणि पहा, प्रवेशद्वाराजवळ मी 25 माणसे उभे असलेली पाहिली. त्यांच्यामध्ये अज्जूरचा मुलगा यजन्या आणि पलट्या मुलगा बनाया हे लोकांचे पुढारी त्यांच्यामध्ये होते. परमेश्वर देव मला म्हणाला, मानवाच्या मुला हे लोक पापाची योजना करणारे आहेत आणि हे शहरात दुष्ट योजना योजितात. ते म्हणतात, घरे बांधण्याचा समय अजून जवळ आला नाही, हे शहर भांडे आहे आणि आपण मांस आहोत. म्हणून मानवाच्या मुला त्यांच्या विरोधात भविष्यवाणी कर. त्यानंतर परमेश्वर देवाचा आत्मा माझ्यावर आला आणि तो मला म्हणाला, परमेश्वर देव असे सांगतो असे म्हण, तू असे इस्रायलाच्या घराण्यास सांगितल्यास त्यांच्या मनात आलेले विचार मी ओळखतो. शहरात रस्त्यावर मारलेल्या लोकांस दुप्पट करा आणि रस्ते त्यांनी भरून टाका. म्हणून परमेश्वर देव म्हणतो, ज्या लोकांस तुम्ही मारले त्यांची प्रेते येरुश्लेम शहराच्या मध्यभागी ठेवलेली आहेत. हे शहर भांडे आहे, ते मांस आहेत, पण तुम्ही त्यांना शहराच्या मध्यभागातून घेऊन यायचे आहे. तुम्ही तलवारीला घाबरला तर मी तलवार तुम्हावर आणीन. हे परमेश्वर देवाचा जाहीरनामा आहे. मी तुम्हास शहराच्या मध्यभागातून घेऊन येईल आणि परदेशांच्या मस्ताकावर तुम्हास ठेवीन, कारण त्यांच्या विरुद्ध न्याय करेन. त्यांचा पाडाव मी तलवारीने करेन, इस्रायलच्या वेशीत त्यांचा न्याय करेन. मग तुम्हास कळेल की मी परमेश्वर देव आहे. हे शहर तुमचे अन्न शिजवण्याचे भांडे होणार नाही, त्यांच्यामध्ये ते मांसही होणार नाही. मी इस्रायलच्या वेशीच्या आत तुमचा न्याय निवाडा करणार आहे. मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे. जो कोणी मूर्तीपुढे चालत नाही आणि ज्यांनी ठरविले ते बाहेर येणार नाही, त्याऐवजी सभोवतालाच्या राष्ट्रांचे निर्णय तुम्ही घेऊन जाल. मी केलेल्या भाकितानुसार बाहेर ये. पलट्याचा मुलगा बनाया मरण पावला. मग मी पालथा पडून मोठ्या आवाजाने म्हणालो, आहा, हे प्रभू परमेश्वर देवा, तू उरलेल्या इस्रायलांच्या लोकास पूर्ण शिवट केलास काय? परमेश्वर देवाचा शब्द मला कळला व मला म्हणाला, मानवाच्या मुला, जे येरुश्लेम निवासी तुझे भाऊबंदच इस्रायल घराण्यातील प्रत्येक मानवाचे वंशज जे सांगतात इस्रायल देश आम्हास मिळाला आहे, ते परमेश्वर देवापासून लांब आहेत. ही भूमी आम्हास वतन म्हणून दिलेली आहे. म्हणून परमेश्वर देव असे म्हणतो, मी त्यांना देशातून फार लांब बाहेर नेईन, त्यांना विखुरलेले असे सर्व भूमीत करीन. तर मी काही काळ त्यांच्यासाठी पवित्र ठिकाण असे करीन जेथे ते जाणार आहे. म्हणून परमेश्वर देव असे म्हणतो, जेथून तुम्ही विखुरलेले गेलात त्याच ठिकाणी आणून तुम्हास एकत्र करीन आणि मी इस्रायल देश तुम्हास देईन. मग तेथील सर्व तिरस्कार आणणाऱ्या व अंगोळ व घृणास्पद त्या ठिकाणाहून काढून टाकेल आणि मी तुम्हास एक मन देईन आणि मी तुम्हात नवीन आत्मा घालीन. जेव्हा ते माझ्या जवळ येतील त्यांच्यातील दगडरूपी मन काढून त्यांना नवे मांसमय मन देईन. मग मी ठरवेन तसे ते चालतील, ते माझे फरमान पाळतील आणि त्याप्रमाणे करतील. ते तर माझे लोक आणि मी त्यांचा परमेश्वर होईल. पण जे कुणी ओंगाळ गोष्टीच्या प्रेमाकडे आणि घृणास्पद कार्य करेल मी त्यांचे वर्तणूक त्यांच्या माथी आणीन. मी परमेश्वर देव आहे असे जाहीर करतो. जेव्हा करुबांनी आपल्या पंखांनी वर उचलून घेतले आणि चाके त्यांच्या बाजूला होती आणि इस्रायलच्या देवाचे गौरव हे सर्वोच्च होते, शहराच्या मध्यभागातून परमेश्वर देवाचे गौरव वर निघून गेले आणि शहराच्या पूर्व भागात पर्वतावर स्थिर उभे राहिले. आणि देवाच्या आत्म्याने मला दृष्टांतात उंच नेले व खासद्यांच्या देशात हद्दपार नेले आणि दृष्टांतात मला वर उचलून नेले असे मी पाहिले. मग मी हद्दपार असलेल्यांना सर्व काही जाहीर केले जे परमेश्वर देवाने मला सांगितले होते.